यहोशुआ अध्याय 22. मग यहोशुआने रौबेनी गादी आणि मनुष्यच्या अर्ध्या वंशाला बोलावले. तो त्यांना म्हणाला, परमेश्वराचा सेवक मोशे याने जे तुम्हाला आज्ञा करून जे सांगितले होते ते सर्व काही तुम्ही केले, आणि जे मी तुम्हाला आज्ञा पिले त्या सर्वांविषयी तुम्ही माझी वाणी ऐकली. मागील सर्व दिवसांमध्ये आणि आजपर्यंत तुम्ही आपल्या भावांना सोडले नाही, परंतु आपला देव परमेश्वर याच्या सूचनांचे आणि आज्ञांचे काटेकोरपणे पालन केले आहे. आणि तुमचा देव परमेश्वर याने आपल्याला त्याने विसावा दिला आहे, तेव्हा तुम्ही आता माघारी फिरा. आणि परमेश्वराचा सेवक मोशेने यार्देनेच्या पलीकडे दिलेला जो तुमचा स्वतःचा प्रदेश, त्यामध्ये आपापल्या तंबूत जाऊन राहा. तेव्हा परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञा केल्याप्रमाणे त्याच्या आज्ञा आणि जे शास्त्र दिले आहे त्याचे काटेकोरपणे पालन करण्याविषयी जपा. तुम्ही आपला देव परमेश्वर याच्यावर प्रीती करावी, सर्व मार्गात त्याचे अनुसरण करावे, त्याच्या आज्ञा पाळाव्या आणि त्याच्याशी बिलगून राहावे, आणि आपल्या संपूर्ण अंतकरणाने व आपल्या संपूर्ण जीवाने त्याची सेवा करावी. म्हणून फार जपा. यहोशवाने त्यांना आशीर्वाद देऊन निरोप दिला. मग ते आपापल्या तंबूकडे गेले. मनुष्याच्या अर्ध्या वंशाला मोशेने बाशानात वतन दिले होते, परंतु त्याच्या दुसऱ्या अर्ध्या वंशाला यहोशवाने त्यांच्या भावांमध्ये पश्चिमेस यार्देनेच्या पश्चिमेला दिले होते. आणखी जेव्हा यहोशवाने त्यांना त्यांच्या तंबूकडे जायला निरोप दिला आणि त्यांना आशीर्वाद दिला, तेव्हा त्याने त्यांना असे सांगितले की बहुत द्रव्य व पुष्कळ पशुधन, रुपे आणि सोने, तांबे व लोखंड आणि पुष्कळ वस्त्रे घेऊन तुम्ही आपल्या तंबूकडे माघारी जा. आपल्या भावांबरोबर आपल्या शत्रूंची लूट वाटून घ्या. मग रौबेन वंश व गाद वंश, मनुष्याचा अर्धा वंश, कनानाच्या देशातल्या शिलोहून इस्रायलाच्या इतर वंशजातून निघून आपल्या वतनी गिलाद देश, जो मोशेकडून परमेश्वराने सांगितल्यावरून त्यांच्या वतनाचा झाला, त्यामध्ये जाण्यास माघारी चालले. तेव्हा यार्देन नदीच्या पश्चिमेच्या कनानातील गलिलोत येथे रौबेनाचा वंश व गादाचा वंश व मनुष्याचा अर्धा वंश पोहोचल्यावर त्यांनी तेथे यार्देनेजवळ मोठी प्रेक्षणीय अशी वेदी बांधली. तेव्हा इस्रायलाच्या इतर लोकांनी असे ऐकले की पहा, रौबेनाचा वंश व गादाचा वंश व मनुष्याचा अर्धा वंश यांनी कनान देशासमोर यार्देनेवरले गलिलोत येथे, जेथे इस्रायलाचे लोक उतरून आले होते, तेथे एक वेदी बांधली आहे. असे जेव्हा इस्रायल लोकांच्या साऱ्या मंडळीने ऐकले, तेव्हा इस्रायल लोकांचा सर्व समुदाय त्यांच्या विरुद्ध लढावयास शिलो येथे एकत्र जमला. त्यानंतर इस्रायल लोकांनी रौबेन गाद आणि मनुष्याच्या अर्ध्या वंशांकडे गिलाद येथे निरोप पाठविले. त्यांनी इलाजार याजक याचा पुत्र फिनहास यालाही पाठवले आणि त्याच्याबरोबर इस्रायलाच्या प्रत्येक वंशातील पूर्वजांच्या घराण्याचा एक एक अधिकारी असे 10 अधिकारी पाठवले आणि त्यांच्यातील प्रत्येक जण इस्रायलातील आपापल्या वंशाचा प्रमुख होता. तेव्हा गिलाद देशात रौबेन वंश व गाद वंश व मनुष्याचा अर्धा वंश त्याच्याकडे येऊन त्यांनी येऊन असे सांगितले, परमेश्वराचा सर्व लोकसमुदाय असे म्हणतो की तुम्ही इस्रायलाच्या देवाविरुद्ध असे पात्र का केले? आज या दिवशी तुम्ही वेदी बांधून परमेश्वराचे अनुसरण करण्याद्वारे परमेश्वराविरुद्ध बंड केले नाही काय? पौराच्या प्रकरणी जो आमच्याकडून अपराध घडला त्यामुळे परमेश्वराच्या मंडळीवर मरी येऊन गेली, तरी आजवर आम्ही त्या अपराधापासून शुद्ध झालो नाही. सध्याच्या ह्या दिवसात परमेश्वरास अनुसरण्याचे तुम्ही सोडून देत आहात काय? आज तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंडाळी केली तर उद्या सर्व इस्रायल मंडळीवर त्याचा क्रोध होईल. आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुद्ध असला तर परमेश्वर वतनाच्या देशात जेथे परमेश्वराचा निवास मंडप राहत आहे तेथे उतरून या आणि आमच्या मध्ये वतन करून घ्या. परंतु आमचा देव परमेश्वर याच्या वेदी व्यतिरिक्त तुमच्यासाठी दुसरी वेदी बांधून आमचा देव परमेश्वर याच्या विरुद्ध आणि आमच्या विरुद्धही बंड करू नका. जेरहाचा पुत्र अखान याने समर्पित वस्तूंविषयी आज्ञेचा भंग केला आणि इस्रायलाच्या सर्व मंडळीवर कोप झाला नाही काय? आणि तो पुरुष आपल्या अपराधामुळे एकटाच मेला नाही. तेव्हा रौबेन वंश व गाद वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांनी इस्रायलाच्या हजार हजार लोकांवर जे जे अधिकारी होते त्यांनी उत्तर देऊन म्हटले, जो समर्थ देव परमेश्वर, जो समर्थ देव परमेश्वर तो जाणतो आणि इस्रायल तो सुद्धा जाणील. हे बंड असल्यास किंवा हे परमेश्वरा विरुद्ध उल्लंघन असल्यास तू आज आम्हाला वाचवू नकोस. परमेश्वरास अनुसरण्याचे सोडून देण्यासाठी आम्ही जर ही विधी बांधली तिच्यावर होमार्पण पेयार्पण आणि शांत्यर्पणाचे यज्ञ करण्यासाठी जर बांधली असेल तर त्याबद्दल परमेश्वर स्वतःचे आमचे पारिपत्य करू. कदापि नाही. आम्ही अशा भीतीने विचार केला की कदाचित पुढील काळी तुमचे पुत्र आमच्या पुत्रांना म्हणतील की इस्रायलाचा देव परमेश्वर याच्याशी तुमचा काय संबंध आहे? हे रौबेनी व गादी लोक हो, परमेश्वराने यार्देन ही सीमा लावून दिली आहे, तुम्हाला परमेश्वरावर हक्क नाही. अशा प्रकारे तुमचे वंशज आमच्या वंशजांना परमेश्वराचे भय धरण्यापासून परावृत्त करतील. यास्तव आम्ही म्हटले की चला आपणासाठी एक वेदी बांधू जी होमार्पणासाठी किंवा यज्ञार्पणासाठी नसेल, तर ती आमच्या व तुमच्यामध्ये आणि आमच्या मागे आमच्या पिढ्यांमध्ये हे साक्ष देण्यासाठी व्हावे, अशी की आम्ही परमेश्वरासमोर आपल्या होमार्पणांनी व आपल्या यज्ञार्पणांनी व आपल्या शांत्यार्पणांनी त्याची सेवा करीत जावी आणि पुढल्या काळी तुमच्या संतानांनी आमच्या संतानांना असे म्हणू नये की परमेश्वरावर तुमचा काही हक्क नाही. यास्तव आम्ही म्हटले की पुढे जेव्हा ते लोक आम्हाला किंवा आमच्या वंशजांना असे म्हणतील तेव्हा आम्ही त्यांना असे सांगू की तुम्ही परमेश्वराच्या वेदीचा नमुना पहा, ही आमच्या पूर्वजांनी ती होमबली किंवा यज्ञार्पणासाठी बांधली नाही, तर ही आमच्या व तुमच्यामध्ये साक्ष देण्यासाठी म्हणून आहे. आमचा देव परमेश्वर ह्याला होमार्पण अन्नार्पण किंवा यज्ञार्पण करण्यासाठी आमचा देव परमेश्वर याची त्याच्या निवास मंडपाच्या समोर असलेल्या वेदी खेरीज दुसरी वेदी बांधून आम्ही परमेश्वराविरुद्ध बंड करण्याचे आणि प्रभूला अनुसरण्याचे सोडून देण्याचे आमच्या हातून कदापि न घडो. तेव्हा रौबेन वंश गाद वंश व मनश्शेच्या अर्धा वंश यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या फिनहास याजक व त्याच्या बरोबर जे असलेले अधिकारी म्हणजे इस्रायलाच्या प्रत्येक वंशाचे जे प्रमुख पुरुष होते तेव्हा त्यांना बरे वाटले. यास्तव एलाजार याजक याचा पुत्र फिनहास याने रौबेन वंश व गाद वंश व मनुष्य वंश यांना सांगितले, आज आम्हाला कळले की परमेश्वर आमच्यामध्ये आहे, कारण की तुम्ही परमेश्वराचा काही गुन्हा केला नाही. येणेकरून तुम्ही इस्रायल लोकास परमेश्वराच्या हातातून सोडवले आहे. मग रौबेन वंश व गाद वंश यापासून गिलाद देशातून एलाजार याजक याचा पुत्र फिनहास व ते अधिकारी यांनी कनान देशात इस्रायलाच्या लोकांजवळ माघारी येऊन त्यांना वर्तमान सांगितले, तेव्हा इस्रायल लोकांचे समाधान होऊन त्यांनी देवाचा धन्यवाद केला. आणि ज्या देशात रौबेन वंश व गाद वंश राहिले होते तेव्हा रौबेन व गाद यांच्या विरुद्ध लढाई करून त्यांचा नाश करावा असे ते कधीच म्हणाले नाही. तेव्हा रौबेन व गाद यांनी त्या पेदीला एद असे नाव दिले, कारण परमेश्वर हाच देव आहे याची ती आमच्यामध्ये साक्ष असेल.